नोंदीचे नाव आहे कीटकाचे जीवनचक्र, लाईफ सायकल ऑफ इन्सेक्ट. कीटक हा संधिपाद ऑर्थ्रोपोडा संघाचा कीटक वर्गातील इन्सेक्टा प्राणी आहे. प्रौढ कीटकापासून पुन्हा प्रौढ कीटकाची निर्मिती या दरम्यानचा कालावधी आणि निरनिराळ्या अवस्था म्हणजे कीटकाचे जीवनचक्र. ही जीवनचक्रे विविध प्रकारची असतात. कीटकांमध्ये काही ठळक अपवाद सोडले तर लिंगे भिन्न असतात. कीटकांच्या बहुतेक माद्या काही अपवाद सोडल्यास फलनानंतर अंडी घालतात. मात्र काही कीटक अंडी घालण्याऐवजी पिलांनाच जन्म देतात. उदाहरणार्थ, पंखहीन मावा कीटकाची मादी अंड न घालता अर्भकांना जन्म देते. अशा जननाला जरायुजता असे म्हणतात. मैथुनानंतर माद्या अंडी घालतात. ती अतिशय लहान असून सुटी सुटी आणि निरनिराळ्या आकारांची असतात. काही अंडी अलग अलग घातलेली असतात तर काहींचे पुंचके असतात. झुरळ आणि खंडोबाचा घोडा यासारख्या कीटकात अंडी पिशवीत म्हणजे अंड संपुटात घातली जातात. माद्यांची अंडी घालायची क्षमता सुद्धा भिन्न भिन्न असते. अंडी घालणाऱ्या कीटकांच्या काही जातीत मादी हिवाळ्यात केवळ एकच अंडे घालते तर वाळवीची राणी प्रतिसेकंदाला एक याप्रमाणे हजारो अंडी घालते. पिकाचे नुकसान करणाऱ्या कीटकांच्या माद्या एकावेळी 100 ते 400 अंडी घालतात. अंड्यांमधून बाहेर पडल्यानंतर कीटकांची वाढ होते. कीटकविज्ञानाच्या अभ्यासकांनी कीटकांचे वाढीचे अरूपांतरण आणि रूपांतरण असे प्रकार केले आहेत. प्रथम अरूपांतरण पाहू. आदिम गणातील प्रारंभिक पंखहीन कीटकांची वाढ होत असताना जननेंद्रिये आणि बाह्य जननांगे यांच्या विकासाशिवाय कोणतेही स्थित्यंतर होत नाही. सामान्यपणे कीटकांमध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ कीटक अशा विकासाच्या अवस्था असतात. अरूपांतरण वाढीच्या प्रकारामध्ये अंड्यांतून बाहेर पडणारा कीटक म्हणजे लघुरूपी प्रौढ कीटक असतो. त्याची वाढ होऊन प्रौढ कीटक तयार होतो. उदाहरणार्थ, कसर. आता रूपांतरण कसे होते ते पाहू. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कीटकांची क्रमशः वाढ होऊन त्यांच्या शरीरात स्थित्यंतरे घडून येतात. अशा निरनिराळ्या अवस्थांमधून कीटकांच्या होणाऱ्या विकासाला रूपांतरण असे म्हणतात. रूपांतरणाचे अथवा कीटकांच्या जीवनचक्राचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, अर्धरूपांतरण आणि पूर्ण रूपांतरण. अर्धरूपांतरण या प्रकारात कीटकाची वाढ अंडे, कुमारावस्था आणि प्रौढावस्था या क्रमाने होते. तर पूर्ण रूपांतरण प्रकारामध्ये कीटकाची वाढ अंडे, अळी, कोशावस्था आणि प्रौढावस्था या क्रमाने होते. अर्धरूपांतरण याला अपूर्ण जीवनचक्र असेही म्हणतात. अपूर्ण जीवनचक्रात अंडे उबविले की त्यातून पिलू बाहेर पडते. या पिलामध्ये जननेंद्रियांची आणि पंखांची पूर्ण वाढ झालेली नसते. याला कुमारावस्था म्हणतात. या पिलाचे वैशिष्ट्य असे की त्याचे रूप हुबेहूब त्याच्या जनकासारखे असते. आकाराने मात्र ते खूप लहान असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमार आणि प्रौढ कीटकांचे खाद्य सारखेच असते. प्रौढावस्था येण्यासाठी त्याला 3 किंवा 4 वाढीच्या अवस्थांमधून जावे लागते. प्रत्येक वेळेला काट टाकली जाते. काट टाकणे म्हणजे शरीरावरील बाह्य त्वचा निघून जाणे. या क्रियेला निर्मोचन असे म्हणतात. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असताना शरीराची आकाराने वाढ होते. तसेच पंखांचीही वाढ होते. चौथी अवस्था पूर्ण होत असताना पंखांची आणि पोटाच्या मागील खंडभागातील जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली असते. शेवटची काट टाकली गेली की कुमार प्रौढावस्थेत जातो. चतुर, नाकतोडा, झुरळ, खंडोबाचा घोडा, पान ढेकूण इत्यादींमध्ये अपूर्ण जीवनचक्र असते. पूर्ण रूपांतरण. पूर्ण रूपांतरणाला परिपूर्ण जीवनचक्र असेही म्हणतात. परिपूर्ण जीवनचक्रात अंडे उबविले की त्यातून डिंभ किंवा अळी बाहेर पडते. या अळीचा आकार आणि रूप तिच्या जनकापेक्षा भिन्न असते. खाद्यही वेगळे असते. ही अळी 4-5 अवस्थातून जाते. प्रत्येक अवस्थेनंतर काट टाकली की अळीची लांबी, रुंदी आणि वजन वाढत जाते. शेवटच्या अळी अवस्थेची पूर्तता होण्याआधी अळी खाणे थांबवते आणि एका जागी स्थिर होते. काही अळ्या म्हणजे फुलपाखरे आणि रेशमाचा किडा यांच्या अळ्या, यांच्या लाळेपासून रेशीम धागा बनवून स्वतःच्या शरीराभोवती गुंडाळतात आणि कोश तयार करून कोशावस्थेत जातात. काही अळ्या म्हणजे पतंग आणि डास या आपल्या शरीराच्या बाह्य आवरणातच कोशावस्थेत जातात. कोशामध्ये अळीचे संपूर्ण परिवर्तन होऊन प्रौढ कीटक बाहेर पडतो. फुलपाखरू, रेशमाचा किडा, मधमाशी, मुंग्या इत्यादींमध्ये परिपूर्ण जीवनचक्र असते. ही नोंद पुरुषोत्तम जोशी यांनी केली आहे.